नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 3 वंदे भारत गाडयांक 5वो बावटो दाखयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जिल्लो न्याय व्यवस्थेच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. भारत, मालदीव आणि श्रीलंका या देशांनी कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालय स्थापन करपाखातीर संधी आणि समजिकायेच्या कबलातेचेर कोलंबोत स्वाक्षरी केल्या. गुजरातान असना चक्रीवादळ फुडल्या 24 वरांत अरब दर्याच्या ईशान्य दिकेन अस्तंत वायव्येक वचून भारतीय दर्यादेगेसावन पयस वचपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. युएस उक्त्या टेनिसान रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन हांची भारत ऑस्ट्रेलियन जोडी दादल्यांच्या दुट्टी सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलींत पावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 3 वंदे भारत गाडयांक 5वो बावटो दाखयतले. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताची दृष्टी साकार करून अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस मेरठ लखनौ मदुराय बेंगलोर आणि चेन्नई नागरकोईल या 3 मार्गांचेर जोडणी सुदारतली. ह्यो नव्यो वंदे भारत गाडयो उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या 3 राज्यांक गती देऊन संसारीक दर्जांची प्रवास साधना मिळून दिता. मेरठ आणि लखनौ हांचे मदल्या वंदे भारत एक्सप्रेसान 8 डबे असतले आणि सुमार 7 वरां आणि 15 मिनिटांनी प्रवास साधतो. चेन्नई एगमोर ते नागरकोईल हांचे मदल्या वंदे भारत एक्सप्रेसांतल्या मुखेल उद्देगीक, व्यावसायिक आणि पर्यटन केंद्राकडेन संपर्क वाढतले. त्रिची, मदुराई, डिंडीगुल, तिरुनेलवल्ली हांचोय आसपाव जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जिल्लो न्याय व्यवस्था 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. या निमतान प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापणुकेक 75 वर्सा जाल्ल्याचो उगडास करपी शिक्को आणि नाण्याचे अनावरण करतले. सर्वोच्च न्यायालय आयोजित केल्ल्या ह्या 2 दिसांच्या परिषदेन जिल्लो न्याय व्यवस्थेच्या प्रस्नांचेर 5 सत्रां आसतली. तातूंत मुळावी बांदावळ, समावेशक न्यायालयीन कक्ष, न्यायिक सुरक्षा, केशी वेवस्थापन आणि प्रशिक्षण हांचो आसपाव आसतलो. मुखेल न्यायाधीश, केंद्रीय कायदो आणि न्याय मंत्री आणि एटर्नी जनरल हेवूय उक्तावण कार्यावळीक वांटो घेतले. भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांनी हिंद महासागराच्या वाठारांतल्या सुरक्षा आणि स्थिरताय आव्हानांक तोंड दिवपाखातीर कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालय स्थापन करपाखातीर संधी आणि समजिकायेच्या कबलातेचेर कोलंबोत स्वाक्षरी केल्या. श्रीलंका सरकारान कोलंबो हांगा स्वाक्षरी सुवाळो केलो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी काल वांगडी राज्यावतीन कागदपत्रांचेर स्वाक्षरी केली. या संदर्भात उलयताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हांणी पारंपरिक, अपारंपरिक आणि संकरीत सुरक्षा आव्हानांक तोंड दिवप कोलंबो सुरक्षा परिषदेचे महत्व हाचेर भर दिलो. वांगडी राज्यांक आव्हानांक तोंड दिवन प्रादेशिक सुरक्षा वाढोवप हो या परिषदेचो मुखेल हेत आसा. दर्यावेळ सुरक्षितताय आणि सुरक्षा, आतंकवाद आणि कट्टरपणांक आडावप, वेपार आणि परराष्ट्रीय संघटीत गुन्ह्यांवांक आडावप, सायबर सुरक्षा आणि गंभीर मुळाव्या साधन सुविधा आणि तंत्रगिज्ञानाचे संरक्षण, मानवतावादी मजत आणि आपत्ती मजत अशा 5 खांब्याच्या ह्या परिषदेखाला सहकार्याचो आसपाव जाता. श्रीलंकेच्या भेटीवेळा डोवल हांची राष्ट्राध्यक्ष रणिल विक्रमसिंग, प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धेना आणि श्रीलंका आणि मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. तसेच श्रीलंकेचे विरोधी पक्ष फुडारी जन बालावेगया, संसद वांगडी आणि राष्ट्रीय लोकसत्तेचे फुडारी साजिद प्रेमदासा अनुरा कुमार डिसानाईक तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे राजकीय फुडारी आणि प्रतिनिधीकडेन तांनी संवाद साधलो. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भेटेर असतले. या भेटीवेळार ते देहरादूनातल्या सीएसआयआर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमातल्या शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतले. तसेच देहरादूनातल्या राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाक तसेच एम्स ऋषिकेशाक भेट दितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. चेक रिपब्लिकांत थळाव्या पुलिसांनी दुसऱ्या महाझुजाचो बॉम्ब मोस्ट ह्या जिल्ह्यातल्या लक्मिनोव लागसारच्या ऑल्डन युनिपेट्रोलियम आवारांत मेळ्ळा, उपरांत कांय दिसान पेट्रोकेमिकल प्लांटांत सुरक्षीतपणान स्फोट केला. एक सोशल मिडियाचेर पुलिसांनी केल्ल्या पोस्टान काल बॉम्ब स्फोट जालो आनी व्हडलेशे लुकसाण जावं ना अशें सांगलां. 21 ऑगस्टाक ऑल्डन युनिपेट्रोल प्लांटाच्या वाठारांत खणकाम करतना 250 किलो वजनाचो हो बॉम्ब मेळ्ळो. मोस्ट ह्या जिल्ह्यांत दुसऱ्या महाझुजांत स्फोट जावंक नाशिल्ल्यान दारुगळ्योचो इतिहास आसा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी तमिळनाडूच्या मुखेलमंत्री एम के स्टॅलिन हांकां पत्र बरयलां आनी देशांतल्या दरेका भुरग्याक राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी 2020 परिवर्तनकारी फायदे मेळचे हे खातीर केंद्र सरकाराच्या वचनबद्धतायेचे तांणी कळयलां. पत्रान तमिळनाडू राज्यांतल्या लाखांनी विद्यार्थ्यांक समाग्रा शिक्षण येवजणेचो फायदो जाला हांचेर तांणी भर दिलो. तमिळनाडूच्या शाळांनी तमीळ शिकोवपाच्या कल्पनेक एनईपी 2020 पुरायपणान आदार दिता हांचेर तांणी भर दिलो. तमीळ ही भारतांतली सगळ्यान पोरणी भास जावन ही अभिमानाची गजाल आसा असो उल्लेख शिक्षण मंत्र्यांनी केलो. तमिळनाडून समाग्रा शिक्षण येवजणेची चालू आशिल्ली अंमलबजावणी एनईपी 2020 कडेन जुळटा आनी शिक्षणाचो दर्जो आनीक वाढोवन ह्या वाठारांतल्या सरकारी शाळांखातीर एक मापदंड थारावपा खातीर राज्यान पीएम श्री येवजणेक आपणावप म्हत्वाचे अशें तांणी सांगले. तंत्रज्ञान अब्जादिशान देशांतल्या कायदेशीर प्रतिनिधीचे नाव सांगपाक न्हयकार दिल्ल्यान ब्राझीलांतल्या एलन मस्काचो एक्स हो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म स्थगीत करपाचो आदेश ब्राझीलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशान दिला. मुक्त भाषण आनी चुकीची म्हायती हांचेविशी दोगांय मदीं म्हयनोभर चलपी वाद हे कृतीक लागून आनीक वाडला. न्यायाधीश अलेक्झांडर द मोरायस हांणी ह्या सप्तकाचे सुरवेक मस्क हांकां शिटकावणी दिली. एक्सान प्रतिनिधीचे नाव सांगपाच्या आदेशाक पाळो दिवंक ना जाल्यार ब्राझीलान ताका आडायतले आनी हे खातीर 24 वरांची मुजत थारायली. ह्या म्हयन्याचे सुरवेक सावन कंपनीचो देशांत प्रतिनिधी नाशिल्लो. हो प्लॅटफॉर्म पाळो दिना तो मेरेन आडावन उरतलो अशें न्यायमुर्ती मोरायस हांणी सांगलें. ह्या बंदीक जाप दितना एलन मस्कान ब्राझीलाच्या न्यायाधीशाचेर देशांतल्या मुक्त भाषणाचेर बंदी घाल्ल्याचो आरोप केला. बायलांच्या सामुहीक मंचाच्या सहकार्यान आकाशवाणीन बायलां खातीर व्हायलिन्स ही संगीत कार्यावळ घडोवन हाडली. बायलांक मान्यताय दिवपाचो आनी हिंसे आड आवाज काडपाचो हो ह्या कार्यावळीचो हेत आसा. संगीतावरवी देशांतल्या बायलांक मान दिवप हे कार्यावळीचो मुखेल हेत आशिल्लो. आदली केंद्रीय बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्री स्मृती इराणी हांणी ह्या कार्यावळीक मार्गदर्शन करतना संगीत फकत बायलांच्या यशाक न्हय तर तांच्या योगदानाकूय बळगें दिवंक शकता अशें म्हणलें. गुजरातान असना चक्रीवादळ फुडल्या 24 वरांत अरब दर्याच्या ईशान्य दिकेन अस्तंत वायव्येक वचून भारतीय दर्यादेगे सावन पयस वचपाची शक्यताय आसा अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. गुजरातांतल्या कच्छ वाठारांनी फाटल्या 24 वरांत व्हड प्रमाणान पावस पडला. फुडल्या 2 दिसांत ओडिशा आंध्र प्रदेशाची दर्यादेग छत्तीसगड विदर्भा आनी तेलंगणा हांगा खूप व्हड पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आयज गुजराताच्या कांय वाठारांनी ही परिस्थिती चालूच उरतली अशें सांगलां. फुडल्या 2 दिसांत ईशान्य भारत अस्तंत बंगाल आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांत व्हड पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. दक्षिण आनी मध्य भारतांत फुडल्या 6 दिसांत तमिळनाडू पुडुचेरी लक्षद्वीप आनी मध्य महाराष्ट्रा वांगडाच कोंकण गोंय केरळ आनी कर्नाटकाच्या दर्यादेगेर अशीच परिस्थिती आसतली अशें कळीत केलां. युएस उक्त्या टेनिसांत रोहन बोपन्ना आनी मॅथ्यू एबडन हांची भारत ऑस्ट्रेलियन जोडी दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वॉटर फायनलींत पावल्या. दुसरे फेरयेंत ह्या जोडयेन स्पेन अर्जेंटिनाच्या रोबोटो कार्बालोस बायना आनी फेड्रिक कोरिया हांच्या जोडयेक 6-8-2 6-8-4 अशें हारयले. फुडें ही भारत ऑस्ट्रेलियन जोडी आंद्रेस मोल्टेनी आनी मॅक्सिमिनो गॉन्साल्वीस ह्या अर्जेंटिनाच्या जोडये आड खेळटली. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 3 वंदे भारत गाडयांक 5वो बावटो दाखयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जिल्हो न्यायव्यवस्थेच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. भारत मालदीव आनी श्रीलंका ह्या देशांनी कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालय स्थापन करपा खातीर सनदी आनी समजिकायेच्या कबलातीचेर कोलंबोत स्वाक्षरी केल्या. गुजरातान अस्ना चक्रीवादळ फुडल्या 24 वरां अरब दर्याच्या इशान्य दिकेन अस्तंत वायव्येक वचून भारतीय दर्यादेगेसावन पयस वचपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. युएस उक्त्या टेनिसांत रोहन बोपन्ना आनी मॅथ्यू एबडन हांची भारत ऑस्ट्रेलियन जोडी दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वॉटर फायनलींत पावली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.